बुध मोहि ब्रज विसरत विसरत मी काय करू, त्या वृंदावनला मी विसरू शकत नाही. हंस सुता की मधुर कलरव सुता की तिथले हंस पक्षी अर्थातच तिथले मोर सुंदर कलरव आणि त्यांचं ते गोड गाणं, कोकिळ पक्षी वृंदावन मधला एका गोष्टीची भगवंताला आठवण येते आणि सरते शेवटी ते म्हणतात बुध मोहि ब्रज विसरत सभा करत कुलाहल वृंदावन मधले माझे मित्र मंडळी ग्वाल बाल करत कुलाहल त्यांचा कोलाहल त्यांच धावणं पळणं त्यांची गडबड गोंधळ त्या माझ्या मित्रांची ग्वाल बाल सब करत कुलाहल ग्वाल बाल सब करत कुलाहल नाचत गली गली जाही त्यांचं नृत्य मोहि ब्रज विसरत नाही मोहि ब्रज वृंदावन मी विसरू शकत नाही. हे मथुरा कंचन की नगरी हे मथुरा कंचन आणि मथुरा कशी म्हणे व्यापार पेठ तर आहे कंचन की नगरी सोन्या चांदीचे व्यापार इतर काय व्यवहार तर होत असतात प्रेमाचा व्यापार तर त्या फक्त वृंदावनमध्येच. ये मथुरा कंचन की नगरी, विसरत नाही मोहि ब्रज विसरत
प्रभुपाद